नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. एक्सिओम 4 या अवकाश मोहिमेला आज प्रारंभ झाला. फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरवरून आज दुपारी 12:01 हे यान 4 अंतराळवीरांना घेऊन अंतराळात झेपावलं. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा यामध्ये समावेश आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती देण्यात आली. 41 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताचा अंतराळवीर अवकाशात गेला आहे. 41 वर्षांपूर्वी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अवकाश भरारी केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अंतराळ मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत. अंतराळ यानाच्या यशस्वी उड्डाणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. शुभांशु शुक्ला यांनी जय हिंद जय भारत असा संदेश देत या मोहिमेला प्रारंभ केला. ते म्हणाले की माझ्या खांद्यावर असलेला तिरंगा ध्वज सांगत आहे की सर्व भारतीय माझ्यासोबत आहेत. केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं अभिनंदन केलं आहे. डॉ सिंह म्हणाले की भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. संविधान हत्या दिवस आज पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीविरुद्धच्या लढाईत ठामपणे उभे राहिलेल्यांना अभिवादन केलं. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की आज देश भारताच्या लोकशाही इतिहासातील एका काळ्या अध्यायाला 50 वर्षे पूर्ण करत आहे. 50 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय संविधानातील मूल्यांना बाजूला करण्यात आलं. मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले. माध्यमांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले आणि अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी आणि नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी देशातील हजारो नागरिकांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. त्यांच्या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला आणीबाणीचा निर्णय मागे घ्यावा लागला आणि नवीन निवडणुका घ्याव्या लागल्या. त्यावेळी जनतेनं लोकशाहीविरोधी काँग्रेसचा मोठा पराभव केला. भारतीय लोकशाहीतल्या काळ्या कालखंडाची अर्थात आणीबाणीची घोषणा होण्याला आज 50 वर्ष झाली. आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या कार्यकर्त्यांना आज राज्य शासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरवलं गेलं. बीड इथं आणीबाणी विषयक विविध घटनांवर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते आज संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. जिल्हा परिषद मैदानावर भरवल्या जाणाऱ्या या प्रदर्शनात आणीबाणीशी संबंधित छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त आणि माहितीपूर्ण मजकूर घटनाक्रम माहिती फलक यांची मांडणी केली जाणार आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी भागात नियंत्रण रेषेवर काल पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडला. या कारवाई दरम्यान एक दहशतवादी मारला गेला आहे आणि एक जखमी झाला. मारल्या गेलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृतदेह नियंत्रण रेषेजवळ पडला आहे तर जखमी दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरात पळून गेला. सुमारे 3 ते 4 दहशतवाद्यांचा एक गट घनदाट जंगलाच्या आडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा दलांच्या जवानांनी तो हाणून पाडला. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आज सकाळी भारतीय हवाई दलाच्या विमानाने इस्रायलमधून 224 भारतीय नागरिक परतले. केंद्रीय कामगार रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी या नागरिकांचं स्वागत केलं. या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत 818 भारतीय नागरिक इस्रायलमधून मायदेशी परतले आहेत. भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एस के स्टालिन यांनी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना इराणमध्ये अडकलेल्या तामिळनाडूच्या मच्छीमारांच्या सुरक्षित परतीसाठी तात्काळ राजनैतिक पावले उचलण्याचं आवाहन पत्राद्वारे केलं आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी तिरुनेलवली थुथुकुडी आणि रामनाथापुरम जिल्ह्यातील 651 मच्छीमार सध्या इराणमध्ये आहेत. कैलास मानसरोवर यात्रेत 47 यात्रेकरूंच्या दुसऱ्या तुकडीने आज सकाळी नाथुला सीमा यशस्वीरित्या ओलांडली. गंगटोक आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या केंद्रांमध्ये यात्रेकरूंना त्यांच्या वास्तव्यादरम्यान देण्यात आलेल्या अखंड व्यवस्था काळजी आणि आदरातिथ्याबद्दल यात्रेकरूंनी एसटीडीसी विविध विभाग आणि सिक्कीम सरकारचे मनापासून आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीचं पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर गेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले 37 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. राधानगरी धरण 63% भरलं असून धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदी पात्रात सुरू आहे. जिल्ह्यातले अनेक लघु पाटबांधारे प्रकल्प 100% भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. समुद्र खवळला असल्याने मच्छीमार बांधवांनी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कुडाळ तालुक्यात वसोली गावात सोमवारी रात्री पुलावरून जाणारे दोन दुचाकीस्वार नदीच्या पात्रात वाहून गेले. त्यापैकी एक जण वाचला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 मिनिटांनी.